पिढी जात ज्ञानेश्वरी। एकोणीसशे 30 आणि 1940 माझ्या जन्माची पिढी। ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणाचे विषयात आणि पोथी पुराण विषयात मोठमोठे बोल बोलतात, पण आधुनिक जगात कम्प्युटरच्या जगात स्वतःचं अज्ञान दाखवत असतात। राम जोशी नावाच्या सिनेमात भयाचं गाणं आहे, पुराण तिला वांगी राहू द्या। अनुसांग मजशी चंद्राचं चांदणं उष्ण का शीतल।